आकाशवाणी पुणे विजयालक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. वीर बाल दिनानिमित्त राष्ट्रपती आज प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान करणार. समाजातील प्रत्येक नागरिकाच्या कल्याणासाठी सरकार कठोर परिश्रम करत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवासी वाहतुकीला प्रारंभ. रेल्वेची भाडेवाढ लागू. उपनगरी गाड्या आणि मासिक पासच्या दरात बदल नाही. आणि महिला क्रिकेटमध्ये आज भारत आणि श्रीलंका यांच्यातला 20 षटकांचा तिसरा सामना. आता सविस्तर बातम्या. वीर बाल दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. या पुरस्कारासाठी यंदा 18 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधल्या 20 मुलांची निवड करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमात उपस्थित राहणार असून मुलांना तसंच तरुणांना संबोधित करतील. श्री गुरु गोविंद सिंहजी यांचे पुत्र बाबा जोरावर सिंहजी आणि बाबा फतेह सिंहजी साहिबजादे यांच्या शौर्य आणि बलिदानाचा सन्मान करण्यासाठी वीर बाल दिवस पाळला जातो. 2022 गुरु गोविंद सिंहजी यांच्या प्रकाश पर्वादरम्यान पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदा याची घोषणा केली होती. गेल्या 11 वर्षांपासून आपलं सरकार समाजातील प्रत्येक नागरिकाच्या कल्याणासाठी कठोर परिश्रम करत आहे आणि कोणताही भेदभाव न करता योजनांचे लाभ त्यांना देत आहे. हेच खरं धर्मनिरपेक्ष प्रशासन आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या 101व्या जयंतीनिमित्त लखनौमध्ये बांधण्यात आलेल्या राष्ट्र प्रेरणास्थळाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.
ये राष्ट्र प्रेरणा स्थल हमें संदेश देता है कि हमारा हर कदम, हर पग, हर प्रयास राष्ट्र निर्माण के लिए समर्पित हो. सबका प्रयास ही विकसित भारत के संकल्प को सिद्ध करेगा. मैं लखनऊ को, उत्तर प्रदेश को, पूरे देश को इस आधुनिक प्रेरणा स्थली की बधाई देता हूं.
भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांना अभिवादन करताना मोदी यांनी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या उपक्रमाचा उल्लेख केला. माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त काल देशभर त्यांना अभिवादन करण्यात आलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीत सदैव अटल या समाधीस्थळी जाऊन वाजपेयी यांना आदरांजली वाहिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त काल मुंबईत राष्ट्रनायकाचा जीवन प्रवास या चित्र प्रदर्शनाचं उद्घाटन केलं. देशभरात विविध ठिकाणी झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवाचा समारोप काल झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील खेळाडूंशी दूरस्थ पद्धतीनं संवाद साधला. या क्रीडा महोत्सवामुळे देशाला हजारो खेळाडू मिळाले असून या महोत्सवाची व्याप्ती आणि प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे असं पंतप्रधान म्हणाले. सर्व पालकांनी आपल्या पाल्यांना खेळण्यासाठी प्रोत्साहन द्यावं असं आवाहनही त्यांनी केलं. नवी मुंबई इथलं आंतरराष्ट्रीय विमानतळ हे केवळ हवाई सेवा नसून महाराष्ट्राच्या विकासाला नवी उंची देणारं प्रवेशद्वार आहे असं केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलं आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून कालपासून व्यावसायिक उड्डाणं सुरू झाली त्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. ते म्हणाले,
बेंगलोरमधून पहिलं फ्लाईट नवी मुंबईला लँड होतोय आणि पहिल्यांदा या नवी मुंबईच्या डॉमेस्टिक एअर सर्व्हिसला आज सुरुवात होतीये. खूप आनंदाची गोष्ट आहे. मुंबई असेल, पुणे असेल, ठाणे असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, या महाराष्ट्रातल्या सर्व भागात निश्चित या विमान सेवेचा एक खूप चांगला फायदा आता लोकांना होईल.
काल सकाळी 8 वाजता बंगळुरूहून आलेलं पहिलं विमान धावपट्टीवर उतरलं. या विमानाला हवेत पाण्याचे फवारे सोडून सलामी देण्यात आली तर सकाळी 9:15 वाजता या विमानतळावरून हैदराबादच्या दिशेनं पहिलं विमान आकाशात झेपावलं. सध्या या विमानतळावरून देशभरातल्या 9 विमानतळांवर विमान प्रवास सुरू करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात सकाळी 8 ते रात्री 8 अशी 12 तासापुरती विमानसेवा सुरू राहील. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. रेल्वेनं प्रवास भाडे आकारणीत बदल केले असून ते मध्यरात्रीपासून लागू झाले आहेत. यात अनारक्षित किंवा द्वितीय श्रेणीच्या प्रवास भाड्यात पहिल्या 215 किलोमीटर अंतरापर्यंत काहीही बदल झालेला नाही. या दरवाढीनंतर 500 किलोमीटरचा प्रवास द्वितीय श्रेणीतून करणाऱ्यांचं भाडं 10 रुपयांनी वाढणार आहे. तर वातानुकूलित श्रेणीतल्या प्रवाशांना 20 रुपये अतिरिक्त द्यावे लागतील. उपनगरी गाड्या आणि मासिक पासच्या दरात काहीही बदल केलेला नाही असं रेल्वेनं जाहीर केलं आहे. नाताळचा सण काल राज्यात सर्वत्र उत्साहानं साजरा करण्यात आला. ठिकठिकाणचे चर्च आणि प्रार्थनागृहांमध्ये गुरुवारी मध्यरात्री प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्मोत्सव आणि विशेष प्रार्थना झाली. नाताळ आणि नववर्ष स्वागताच्या निमित्तानं सर्वच ठिकाणच्या बाजारपेठा गर्दीनं फुलून गेल्या आहेत. विविध चर्चवर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. येत्या 1 जानेवारी रोजी मौजे पेरणे इथं होणाऱ्या कोरेगाव भीमा विजयस्तंभ शौर्यदिन अभिवादन सोहळ्याला जास्तीत जास्त आंबेडकरी अनुयायांनी उपस्थित रहावं असं आवाहन कोरेगाव भीमा विजयस्तंभ दिन समन्वय समितीच्या वतीनं अध्यक्ष राहुल दंबाळे यांनी केलं आहे. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी कोरेगाव भीमा विजयस्तंभाला भेट देण्याच्या घटनेला पुढील वर्षी 100 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यामुळे यंदाचं वर्ष हे बाबासाहेबांच्या मानवंदनेचं शताब्दी वर्ष म्हणून साजरं केलं जाणार आहे असं दंबाळे यांनी सांगितलं. दरम्यान 1 जानेवारी रोजी शौर्यदिनी या परिसरात कुठलीही राजकीय किंवा धार्मिक सभा घेता येणार नाही. या दिवशी कोरेगाव भीमा इथं मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येईल. सोशल मीडियावर देखील पोलिसांचं बारकाईनं लक्ष असेल असं शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपरत्न गायकवाड यांनी म्हटलं आहे. राज्यातल्या 29 महानगरपालिकांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर प्रमुख राजकीय पक्षांच्या हालचाली वेगानं सुरु आहेत. राज्यातली सत्ताधारी महायुती आणि विरोधकांची महाविकास आघाडी यांच्या घटक पक्षांमध्ये स्थानिक पातळीवर वेगवेगळी समीकरणं मांडली जात आहेत. विविध पक्षातील नेते पक्षांतर करत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. नाशिकमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विनायक पांडे आणि यतीन वाघ, मनसेचे दिनकर पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नितीन भोसले आणि काँग्रेसचे शाहू खैरे यांनी काल भाजपमध्ये प्रवेश केला तर पुण्यातील 22 नगरसेवकांनीही भाजपामध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी नगरसेवक बाळा धनकवडे यांचाही यात समावेश आहे. महानगरपालिका निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीबरोबर आघाडी व्हावी यासाठी प्रयत्न सुरु असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितलं. काँग्रेस पक्षाच्या राज्य निवड मंडळाची बैठक काल मुंबईत झाली त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाशी चर्चा सुरु आहे. याशिवाय कुठल्याही पक्षाचा आघाडीसाठी प्रस्ताव आलेला नाही. तसा प्रस्ताव आला तर विचार करू असं सपकाळ म्हणाले. मुंबईत काँग्रेस स्वतंत्र लढेल, इतर कोणाशी युती करायची हे चर्चेतून ठरवलं जाईल असं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी वार्ताहरांना सांगितलं. शनिवारपासून उमेदवारी अर्जांचं वाटप केलं जाईल अशी माहितीही त्यांनी दिली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भटके विमुक्त विकास प्रतिष्ठानच्या धाराशिव जिल्ह्यातील यमगरवाडी सेवा प्रकल्पात काल ज्येष्ठ स्वयंसेवकांच्या कार्यकर्तृत्वाचा सन्मान करण्यात आला. संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भैयाजी जोशी यांच्या हस्ते या सर्वांना गौरवण्यात आलं. भिकूजी तथा दादा इदाते, गिरीश प्रभुणे यांच्यासह यमगरवाडी सेवा प्रकल्पावर पूर्णवेळ सेवा देणाऱ्या ज्येष्ठ स्वयंसेवकांचा यावेळी सत्कार करण्यात आला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री सुरूपसिंग नाईक यांच्या पार्थिवावर काल नंदुरबारमधल्या नवापूर तालुक्यातल्या नवागाव या त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह विविध क्षेत्रातले मान्यवर यावेळी उपस्थित होते. महिला क्रिकेटमध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यातला 20 षटकांचा तिसरा सामना आज तिरुअनंतपुरम इथं होणार आहे. सामना संध्याकाळी 7 वाजता सुरु होईल. 5 सामन्यांच्या या मालिकेतले पहिले 2 सामने जिंकून भारत मालिकेत 2-0 आघाडीवर आहे. हवामान. राज्याच्या विविध भागात थंडीचा जोर कायम असून राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. काही भागात सकाळच्या वेळी विरळ धुकं पडण्याचीही शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. वीर बाल दिनानिमित्त राष्ट्रपती आज प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान करणार. समाजातील प्रत्येक नागरिकाच्या कल्याणासाठी सरकार कठोर परिश्रम करत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवासी वाहतुकीला प्रारंभ. रेल्वेची भाडेवाढ लागू, उपनगरी गाड्या आणि मासिक पासच्या दरात बदल नाही. आणि महिला क्रिकेटमध्ये आज भारत आणि श्रीलंका यांच्यातला 20 षटकांचा तिसरा सामना. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.